भाऊ बहिणीचे ऐकून कानी, भाऊ बहिणीचे ऐकून कानी, येत भरून डोळ्याला पाणी, हो येत भरून डोळ्याला पाणी, हो येत भरून डोळ्याला पाणी,
भाऊ बहिणीचे ऐकून कानी, येत भरून डोळ्याला पाणी, हो येत
भैणीचा जीव येडा
बरोबर,
ओ बहीण चालली भाऊला भेटायला, बहिणीचा जीव येडा,
अरे वा,
ओ भाऊ जा इथे आड्या मारे कपळाला,
कपळाला जी आनंदी,
ओ कुठून आली औदासा घर माझ बुडवाला,
अरे वा,
आणि बायको बोले तिच्या नवऱ्याला काढून द्यावा तुमच्या बहिणीला,
बहिणीला
हो दुष्काळ पडला होता तिच्या गावाला, हो तीन मुलं तिच्या वंशाला, हो कस लिवले तिच्या दैवाला, चालले भावाच्या गावाला,
गावाला जी
पुन्हा पांड्या चक्रम झाला,
हो रे रामा।
बहीण म्हणाली,
काय म्हणाली,
माझा वडील भाऊ
हा
त्या गावाला आहे,
हा
मी भावाच्या गावाला जाते,
बरं
तीन मुलं माझ्या वौसाला आहे,
बस
तिथं जाणार,
हा
भावाकडून काहीतरी शिदा घेणार, मुलाला खाऊ घालणार,
बरोबर
बहीण काय बोलले त्या मुलाला,
हा
मुलांना
बोला
हो भावाच्या गावाला जाऊ, भावाला त्या मागणी करू
करू जी आले,
हो बहीण गेली होती भावाच्या गावाला,
अरे वा
भाऊजाईने दुरून नणीन बायला पाहिलं,
बरोबर
तिच्या कपाळाला आड्या मारल्या, ती म्हणाली की ही औदासा कुठून आली माझ्या घरी,
बरोबर
तिच्या नवऱ्याला म्हणती महाराज
बोला
तुमच्या बहिणीला कधी नाही काढून दिलं,
बरं
ती माझ्या माहेरला निघून जाणार,
बरोबर आहे
बायकोची हो बुधी ऐकून पांड्याचा क्रम झाला, तुमच्या बहिणीला हो रे हो भाऊ बोल त्याच्या बहिणीला
हो राजा,
हो भाऊ बोल त्याच्या बहिणीला
हो
देशाला
हो राजा,
हो बायकूची रे बुधी ऐकून लाता हाने बहिणीला
हो राजा,
हो बायकूची रे बुधी ऐकून लाता हाने बहिणीला अरे हो लाता हाने बहिणीला, निघून जावा बहीण बाई दुरल्या देशाला
हो
आल्या हो रस्त्याला
हो रे रामा, हो आर्य रामा रे
दादाजी, हो बहीण बोले त्या वडील भावाला
अरे वा
दादा
बोला
मी दुसऱ्या देशाला निघून जाणार,
बरोबर
लहान लहान मुलं माझ्या संगतीने आहे दादा, मुलं म्हणाले
मामा
मामा आमच्या पोटाला भूक लागली, मामा आम्हाला जेवण दे, ते म्हणाले मामा आम्हाला जेवण दे, दया मामाला नाही आली, हो बोलणं करे त्यांच्या मामीला मामी तुला तरी दया येऊ दे, हो दया येईना हो त्या मामीला की दादा, हो दया येईना त्या मामीला, शेवट दया कुणाला आली, दया आली हो आली त्यांच्या काही मामाला, हो दया आली हो मुलांच्या त्यांच्या मामाला, हो घरात बोलणं करे हो त्याच्या का पत्नीला
हो
बहिणीच्या गावाला दुष्काळ पडला होता, बहिणीने काय सोचलेलं होत,
अरे वा
माझा भाऊ एकुलती एक
हा
आणि एकुलती एक बहीण मी त्याच्या पाठीची,
बरोबर
भावाच्या गावाला जाते म्हणे
हा
आणि काहीतरी पैसे वगैरे मागती,
बरं
परत माझ्या गावाला येते,
हा
मुलांना काहीतरी खाऊ घालती,
बरं
भावाच्या गावाला गेली होती,
हा
भावाला म्हटली
बोला
दादा
बोला
माझ्या गावाला दुष्काळ पडला होता,
बरोबर
म्हणून आली मी तुझ्या गावाला
आली
भावजाने दुरून नणीनबाईला पाहिलं, ती म्हणाली की चंडाळीन माझ्या घरी आली महाराज, आताची आता कधी नाही काळजा, तो माझ्या जीवाला काही ना काही करून घेणार आणि माझ्या माहेराला निघून जाणार. एवढा त्यांनी शब्द ऐकला. आजकाल जमान्यामध्ये बहीण प्यारी नसते, आईबाप प्यारी नसतं, बायको प्यारी असते. तो म्हणाला राणी तुझ्या जीवाला काहीच घाबरू नको, आताच्या आता माझ्या बहिणीला मी काढून देतो. बायकोची बुद्धी ऐकली आणि बहिणीला पाच लात हाणल्या. बहिणीला म्हणाला की ताई माझ्या घरात राहू नको, आताच्या आता तू निघून जा. ती म्हणाली की दादा नाही, तीन मुलं माझ्या संगतीला आहे, तीन दिवसापासून अन्न आमच्या पोटाला नाही. मुलं बोललं हो करे त्यांच्या कामा माला दिवसाचा उपास मामा आमच्या का पोटाला. मामाला दया आली. हो दया आली त्याच्या मामाला.
हो रामा राजा
बोले त्याच्या पत्नीला.
रामा
राजा बोले त्याच्या बायकूला.
रामा राजा
भाकरी ग बांधून द्यावे
भाषाला.
भाषाला भाकरी बांधून द्यावे भाषाला. कुचित मनाची भाऊजाई गेली मागल्या दाराला. अरे कुचित मनाची भाऊजाई गेली मागल्या
दाराला.
अरे भाकरी म्हणून चार गवऱ्या बांधल्या फरकीला.
हो रे
मी काय म्हणते भाषेला. अरे भाषण तुमची मला दया आली, तुम्हाला ह्या चार भाकरी बांधून दिल्या. त्याला कल्पना नव्हता की मामीनी गौऱ्या बांधून दिल्या म्हणून.
बरोबर आहे.
त्या भाकरी घेतल्या, त्यांची आई म्हणाले आई इथं काय जेवण करायचं नाही, तिथं पाणी दिसन तिथं जाऊ बसू आणि जेवण करू.
बरोबर आहे.
ती म्हणाली की बाळांनो खरंच आहे आपण निघू. त्यांना चालता चालता बाहेर जंगलात गेले. ती बहीण काय म्हणाली
जगी आसरा नाही आज मला आई सोडून गेले मधला मला कोण पाई. जगी आसरा नाही आज मला आई सोडून गेले मधला मला कोण पाई.
उन्हाळा होता, त्याच्या पायामध्ये नव्हतं. ते मुलं म्हणाले आई आमचे पाय जळा लागले. आई काय करावं, आपल्या गावाला वनवास नाही पडला असता हा वनवास आपल्याला घडला नसता, काय करावं आई. लगी आसरा नाही आज मला आई सोडून गेले मधला मला कोण नाही.
आसरा नाही आज मला आई
Yeah. मला मुन म्हणाले आई आम्हाला भूक फार लागली आई आम्हाला जेवण दे. बाळांनो आसपास काय पाणी दिसत नाही आई आसपास काय मला पाणी दिसत नाही. मुलांनो कस तरी जेवण करणार पाणी असलं तर जेवण करणार. आई आम्हाला भूक लागली आई जेवण दे. जगी आसरा नाही आज मला आई गेले मधला मला कोण नाही. जगी आसरा नाही माझा आला आई सोडून गेले मधला मला कोण नाही. हो भाव बंधाचा सारा निराला
भाव बंधाचा
भावाच्या गावाला गेल्यानंतर भावाच्या गावाला गेल्यानंतर
बरं
मला भावानी दया आली. शेवट भावानी काय केलं भाकरी बांधून दिल्या.
बरोबर
काय करावं. तापी माता आली मुलांनो
बरं
तापी मातावर जाऊ आणि जेवण करू.
बरोबर
मुले गेले आई आम्ही हातपाय धुतो पहिले. मुलं म्हणाले अरे बाळांनो जा जा गेले हातपाय धुवून आले तर मुलं म्हणाले आई आम्हाला जेवण दे.
बरं
लागली भाकर काही सोडण्याला
हो रामा राजा.
लागली आई भाकर सोडण्याला
हो रामा राजा.
चार गौऱ्या निघल्या फरकीला
हो रामा राजा.
चार गौऱ्या निघल्या फरकीला
क्षणाचा रामा राजा.
अन्नाचा उपदा शिरला पोटाला लागले मुलं गौऱ्या खाण्याला
हो रामा राजा.
बहिणीला
हो रामा राजा.
आई बोले त्या का मुलाला
हो रामा राजा.
कसा तुमच्या मामीने अपघात केला
हो रामा राजा.
भाकरी म्हणून चार गौऱ्या भरडकीला
हो भरडकीला.
भाकरी म्हणून फरकीत गौऱ्या भांडल्या होत्या
हो रामा राजा.
हो अन्नाचा उपदा शिरला पोटाला लागल्या मुलं तिथं गौऱ्या खाण्याला.
बरोबर
ती आई म्हणाली एक एक मुलं धरूसनी कुठे फेकले
कुठे फेकले.
हो मुलं जाऊन धरले केसाला
हो रामा राजा.
कोण दिले तापी माताला
हो रामा राजा.
कोण दिले तापी माताला
हो रामा राजा.
ती काय विचार करे पर्णाला
हो रामा.
हो माझे मुलं गेले स्वर्गाला मी पण उडी मारती तापीला
हो रामा राजा रे.
पड़ी महादेव वाला
ओ रामा राजा
ओ पुढे कसा प्रकार झाला
ओ रामा राजा
ओ एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरणे आला बाईची कमल बोला
ओ
उडी मारली तापी माताला
ओ
तीन मुल टाकले तळ्याला चौथी माता सांगतो तुम्हाला तीन पण उडी मारली तापीला महादेव शंकर गोसाई झाला चालून गेला त्या कातळ्याला
हो
एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरण्याला काय टाकलं त्याने तापीला
ओ
तिघ अटकल एका जायाला भुई विचार करे परणाला अटकले बोला
ओ राम राजा
लागला तो का जायाला
ओ
तीन मुल होते जायाला तिसरी काय माता सांगतो तुम्हाला साई झाला
ओ रामा राजा
त्याने का पाहिले त्या का मुलांना
ओ रामा राजा
त्याने का पाहिले त्या का बाईला
ओ रामा राजा
हाताची साया सोडी का त्यांना
ओ रामा राजा
जिवंत झाले तापी माताला
ओ रामा राजा
जिवंत झाले त्या का काटाला पुढे कसा प्रकार झाला होते त्या वनवसाला
अरे वा
चालता बोलता आलते हो तापी माताला ऐका चैत्र मास होता उन्हाळ्याला
उन्हाळ्याला जी आले रे
ओ मुलं बोले हो त्यांच्या आईला ओ लागले आई आमचे पाय जळण्याला
अरे वा
तीन दिवसाचा उपास पोटाला लागले आई भूक आमच्या पोटाला
पोटाला जी
हो माता बोले त्या का मुलांना हो पाणी दिसत नाही आजूबाजूला चालता बोलता गेले त्या तापी माताला
माताला जी आले जी जी
मुलं म्हणाले आई
बोला
हातपाय धुतो आणि जेवणाला बसतो
बरोबर
हातपाय धुवून आले जेवण करायला बसले
बरोबर
लागली होती आई का त्या गौऱ्या सोडायला गौऱ्या निघल्या तर मुलं अन्न म्हणून खायला लागले
बरोबर
पुढे कसा प्रकार झाला
हो
लागले मुलं गौऱ्या खाण्याला अन्नाचा उद्दा शिरला पोटाला
हो
काय खाण त्यांच्या माताला मुलं तिने तापीला
तिने
पण उडी मारली होती तापीला भगवंती वकरणी सांगाला माझ्या व शंकर गोसाय झाला जिवंत केले त्या का बोलाला जिवंत केल त्या चौगा जनाला मी मुलं सांगतो तुम्हाला चौथी आणि त्यांची माता का बोला हो पुढे कस प्रकार झाला कस लिहले त्याच्या दैवाला देवाचंच रूप होत ते रूप त्याने खरखर तिला दाखवलं नाही तिचं मत बघितलं बाई तुला कसा काय टाइम पडला ती म्हणाले की बाबा मी भावाच्या गावाला गेलती भाऊजाईन मला बाकरी म्हणून सनी गौऱ्या बांधून दिल त्या काय सांगावं दादा गौऱ्या बांधून दिल्यानंतर माझ्या मुलांनी बाकरी म्हणून सनी गौऱ्या खाल्या मग मी त्या गाला मला म्हणून मी मुलं तापे माताला फेकले होते हो काय सान महादेवाला रे रामा अरे हो टाकली बाईच्या खोलीला
ओ बाईच्या खोलीला राजा
ओ सोन्याची हो विटका टाकली बाईच्या खोलीला
ओ बाईच्या खोलीला
चालून गेली गावाला पुढे प्रकार झाला माडी भांदली तिच्या काही
गावाला
महादेवानी कसा अवतार बदलला होता तसा त्यांचा अवतार बदलला बहिणीनं भरपूर कमवून घेतलं तीन तालाची माडी बांधली मग दुष्काळ कुठे पडला हो दुष्काळ पडला होता मग भाऊ जायच्या का गावाला मग पडला हो भावाच्या गावाला आईचा सराप बहिणीचा सराप आणि भावाचा सराप जर बापाचा सरापला बेकार असतो त्यांनी बहिणीला गौरिया भागून दिल्या भाऊजाईन मग त्यांना शेवट अन्न भेटलं नाही अन्न 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 करतानी त्यांचाही प्राण चालला होता हो भाऊ बोललं व कर त्याच्या काय बाई बोला दुष्काळ पडा आपल्या गावाला जाऊ बहिणीच्या गावाला हो चौघ माई लेकर तळ्यामध्ये पडले होते
बरं
महादेव शंकर तिथं गोसाई झाला त्या मुलांना आशीर्वादीला जिवंत केले
बरं
काय भगवानचे करणे असावं त्या बाईला म्हणाला बाई तुझ्या गावाला दुष्काळ पडला
बरं
आशीर्वाद येतो आणि सोन्याची विटकर तिच्या खोलीत टाकतो जा आणि मुलांना आनंदात कपडे लता घे घर बांध आणि व्यवस्थित राहा
बरोबर
तिथं गेले तिच्या गावाला तीन तालाची माडी बांधली धन दिर्वे तुझ्या घरात भरपूर,
मग
भगवानची करणे सांगायला काय झालं?
काय
दुष्काळ पडा होता भाऊजाच्या बहिणीच्या गावाला, कुठं पडा होता? बहिणीच्या गावाला पडल्यानंतर कुणाच्या गावाला दुष्काळ पडा? भाऊच्या गावाला। तो म्हणाला त्याच्या बायकोला, राणी शेवट आपल्याला कुठं जागा नाही, बाप वारला आई वारली, शेवट एकटीच बहीण आहे। बहिणीच्या घरी जातो आणि तिला काहीतरी मागणी करतो। चालून बहिणीच्या गेला घराला रे हो
रामा,
चालून बहिणीच्या गेला घराला
हो रामा।
पहिली बहिणीची काय होती? झोपडी होती, झोपडी आणि तीन तालाच्या माळीवर गेली। शेवटी माणसाचा घटकाचा भरोसा नाही, पाण्याचा बुडबुडा। धन माझा, दौलत माझं, माडी माझी, पैसा माझा, काहीच कामाचा नाही। शेवटी ठिकाण्यावर राहतो। हो चालून गेला तो काही बहिणीच्या गावाला,
हो बहिणीच्या गावाला,
हो तीन तालाच्या माडीवर हाका मारे भावाला। ओ तीन तालाच्या माडीवर हाका मारे भावाला, इकडं तिकडं भाऊ लागला लाडक्या बहिणीला। हो कसं लिहूर त्यांच्या दैवाला, पडा भाऊ जायच्या गावाला। भाऊ काय म्हणतो त्याच्या पत्नीला? राणी आपल्या गावाला दुष्काळ पडला, आपण असं करू बहिणीच्या गावाला जाऊ, स्वयंपाक कर, न्यारी बांधून घेऊ आणि बहिणीच्या गावाला जाऊ। हो कसं लिहूले त्यांच्या दैवाला,
हो रामा राजा,
कसं लिहूले त्यांच्या दैवाला,
हो रामा राजा,
ऐका त्या चैत्र मासून आला,
हो रामा राजा,
चालता आणि बोलता बोला,
हो रामा राजा।
चालू लागले होरवडाला, एक नदी होती बाजूला,
हो रामा राजा रे,
तिच्या नवऱ्याला,
हो रामा राजा,
सांगू महाराज तुम्हाला,
हो रामा राजा,
हो चालू चालू जीव थकला,
हो रामा राजा,
भूक लागले माझ्या पोटाला,
हो रामा राजा,
लागले भाकर काही सोडण्याला,
हो रामा राजा।
काय भगवानची करणी, तिनं नंदीबाईला गौऱ्या बांधून दिल्या होत्या, महादेव पार्वतीने भी चिंता केली, तिनं असं केलं तर हिला भी असं करायलाच पाहिजे। लागली भाकर सोडण्याला, भाकरी म्हणून तिथं काय झालं? गौऱ्या झाल्या, भाकरीच्या गौऱ्या झाल्या। ती म्हणाली, महाराज आपण तर पाच भाकरी बांधून आणल्या होत्या, पाच गौऱ्या कस काय झाल्या? तो म्हणाला, राणी आपल्या हा कर्माची फेड आपण करत आहे। हो अन्नाचा उपदास शिरला पोटाला, लागले ते पण गव्या खाण्याला। त्याच्या बायकोला,
हो रामा राजा,
बहिणीचं घर जवळ आहे, बहिणीच्या घरी जाऊ आणि बहिणीला काहीतरी दोन गोष्टी सांगू। चालून बहिणीच्या गेला वाड्याला,
हो रामा राजा,
इकडं तिकडं भाऊ लागला,
हो रामा राजा।
बहीण तीन तालाच्या माळीवर न त्या दोघांना बघते, माझा असा वनवास केला, यांचाही वनवास केल्याशिवाय राहणार नाही मी। तीन तालाच्या माडीवरनं त्यांना हाका कशी मारते. अरे बंधू राजा कसा वनवास दिला होता मला, आता आला ना माझ्या दाराशी. हो चालून चालून गेली होती हो त्या जका गावाला,
हो त्याच्या गावाला राजा.
हो भाऊजाईने गौऱ्या बांधून दिल्या होत्या त्या का बाईला.
हो रे
भावानी बहिणीला पाहिलं तीन तालाच्या माडीवर, तो कसा म्हणतो ताई. ती म्हणाली अरे पापी चंडाळा तू माझ्या घरी येऊ नको, माझ्या दाराची पायरी सुद्धा चढू नको.
बरोबर आहे,
जसा आला तसा वापस निघून जातो. म्हणाला ताई तुझ्या पाया पडतो पण मला जागा दे. बहीण बोलल्या त्या का भावाला,
हो राजा
राहू नको माझ्या वाड्याला.
हो
सांगतो तुला
हो रामा राजा.
तो मोल मजुरी करायला लागले.
बरोबर,
शेतकरी तरी किती देणार.
बरोबर आहे,
शेतकरी तरी किती देणार. शेवटी तो राबून घेतो, काम धंदा केल्याशिवाय राहू देत नाही, शेवटी काढून देतो.
बरोबर,
पुढे कसा प्रकार झाला रे
हो रामा राजा.
पुढे कसा प्रकार झाला
हो रामा
भया जंगलाला.
हो रामा राजा
कपडे मिळला ना त्यांच्या अंगाला.
हो रामा राजा
अन्य मिळला ना त्यांच्या पोटाला.
हो रामा राजा
अशी बहिणीचा आशीर्वाद लय बेकार असतो. हो कस लिहले त्याच्या दैवाला.
हो रामा राजा
चालून गेले दुर्या देशाला.
हो रामा राजा
लिहले त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा
हो दया आली त्या का बहिणीला, लागली त्या का पाण्याला.
हो रामा राजा रे राम राजा, हो भले रामा रे गिरवदादी.
इकडं तिकडं फाऊ लागली त्याला.
हो रामा राजा
शेवट दया आली बहिणीला.
हो रामा राजा
भाऊ लागली त्याला.
भावाला रामा राजा
चालून गेले भया जंगलाला.
हो रामा राजा
बसलेले होते ते का झाडाला.
हो रामा राजा
शेवटी भावाला काय म्हणते. दादा शेवट बहिणीलाच दया येते. दादा चल तुला माझ्या घरी घेऊन जाते. घेऊन गेले तिच्या वाड्याला.
हो रामा राजा
बायकुला.
हो रामा राजा
तिला नको ठेवू माझ्या घराला.
हो रामा राजा
पाठीचा भाऊ म्हणते मी तुला दया शेवट आली भावा की माला.
हो राम राजा रे
काढून दिली वनवसाला.
हो रामा राजा
आपतू आपतू बाईचा प्राण गेला.
हो रामा राजा
बाईला घुबडीचा जन्म दिला.
हो रामा राजा
बहिणीनं काय केलं,
शेवट
भावाचं दुसरं लग्न करून दिलं.
अरे वा
ते काय राजा करत्या गावाला.
हो रामा
पवारा म्हणणार सांगतो तुम्हाला
राजा
अशोक जाधव म्हणतो पवाड्याला बाबूराव भाऊ त्याच्या जोडीला वडील सांगतो तुम्हाला
राजा
देवराम जाधव म्हणावे त्याला
राजा
हो आमचं राहणं अजंगावाला सांगतो मालेगाव तालुक्याला ऐका नाशिक दादा जिल्ह्याला
राजा
इथून पवारा गेला शेवटाला